नमस्कार, मी अर्चना होगाडे घेऊन येते आपल्यासाठी, माझ्या बालमित्रांसाठी मराठी साहित्यातील काही अनमोल साहित्यरत्ने. तर आज मी आपल्यासाठी घेऊन आले साने गुरुजींच्या अनमोल गोष्टीतील एक गोष्ट, राजा शुद्धमती. आपण सर्व जगाकडे दृष्टी फेकली तर आपणास असे दिसून येईल की सर्व माणसांच्या वाट्यास दुःख आले आहे. जरी काही लोक सुखात व वैभवात दिसले तरी त्यास दुःखाने सोडले नाही. शारीरिक रोग कुणाला सुटले आहेत, मानसिक चिंता कुणाला व्यग्र करत नाहीत, मरण तर सर्वांनाच ग्रासायला टपले आहे. जर सर्वच जण या मर्त्यभूमीत दुःखात व विपत्तीत आहेत तर अशा परिस्थितीत दुसऱ्याने दिलेल्या सहाय्याची किंमत फार थोर आहे. आपल्या विपत्तीत दुसऱ्याने दाखवलेल्या सहानुभूतीची व सहाय्याची जशी आपणास किंमत वाटते त्याप्रमाणे दुसरा विपत्तीत पडला तर त्याला आपण जर सहानुभूती दाखवली, त्यास मदत केली, तर त्याला किती आनंद होईल. आपण सुखात असू त्यावेळेस दुःखी दरिद्री लोकांची सेवा आनंदाने आपण केली पाहिजे, परंतु ज्यावेळेस आपण स्वतः दुःखात असू त्यावेळेसही आपले दुःख दूर सारून दुसऱ्याच्या दुःखाच्या दूरीकरणार्थ आपण धावून जावे. आपल्या या परमपूज्य भारतखंडात दुसऱ्याच्या दुःखाने दुःखी होणारे व दुःख दूर करण्याकरता झटणारे, प्रसंगी प्राणदान करणारे असे थोर महात्मे कितीतरी होऊन गेले आहेत. अशाच एका थोर राजाची गोष्ट आज मी सांगणार आहे. फार प्राचीन काळी आपल्या देशात शुद्धमती म्हणून एक राजा होऊन गेला. हा राजा फार दयाळू आणि उदार होता. लहानपणापासून त्याचे मन कोमल होते, हृदय हळुवार होते. लहानपणी मृगया करण्यास त्याने जाऊ नये, कारण कोमल हरणाचे बाणविद्ध देह पाहून त्याचे स्वतःचे पंचप्राण कासावीस होत. झाडांचे पल्लव त्याने खुडू नयेत, पुष्पे त्याने तोडू नयेत. का? तर त्यास दुःख होईल म्हणून. लहानपणापासून अशी ही त्याची वृत्ती. हाताखालच्या नोकर मंडळींचे मन कठोर शब्दांनी तो कधी दुखवीत नसे. कठोर शब्द बोलणे म्हणजे देवाघरी पातक केले असे होईल असे तो म्हणे. राजपद प्राप्ती झाल्यावर राजाच्या उदारपणाची सर्वत्र ख्याती झाली. त्याच्या औदार्याची सर्व मुक्तकंठाने स्तुती करू लागले. त्याचा यशपरिमल दशदिशात भरून राहिला. जो दुसऱ्याच्या दुःखाने खिन्न होतो, जो गरिबांचा कैवार घेतो, अनाथांचा जो आधार, अशाच्या गुणांचे संकीर्तन विश्वजन का करणार नाही? अशा थोर पुरुषास दुनिया का बरं दुवा देणार नाही? राजा गोरगरिबास सर्व प्रकारची भिक्षा वाटत असे. हे काम तो आपल्या हाताखालच्या लोकास सांगत असे. देणग्या वगैरे देण्याचे काम तो जातीने करी. कोणीही अतिथी त्याच्या दारातून विनमुख होऊन परत गेला नाही. तो स्वतः भिक्षागृहात जाई व तिथं कुणी अनाथ निराश्रित नाही ना याची खात्री करून घेई. एके दिवशी सकाळी राजा उठला व आपल्या प्रजेसाठी आपणास जास्तीत जास्त काय करता येईल या गोष्टीचा विचार करत होता. दुसऱ्यास दुःख देण्याचा विचारही त्याच्या मनात कधी शिवला नाही. दुसऱ्यास सुख देण्याचा विचारही किती सुखप्रद व उन्नतीकर असतो नाही? विचार करता करता राजा मनात म्हणाला, मी गोरगरिबास काही धनधान्य देतो, त्यात विशेष काय करतो? सोने चांदी वस्त्र प्रावरण या बाह्य वस्तूंना मी आजवर देत आलो आहे, माझे स्वतःचे असे काय दिले आहे? हा देह माझा आहे. हा देह जर मला देता येईल तर खरोखरच मी माझे काही दिले असे म्हणता येईल. माझ्या प्रजेवर माझे हे अलोट प्रेम आहे ते दर्शित करण्यासाठी माझे प्राण देण्यास मी तयार असले पाहिजे. आज ज्या वेळेस मी भिक्षागृहात जाईन त्यावेळेस एखादा दीनदुबळा माणूस जर तिथं आला आणि म्हणाला, महाराज आपले काळीज कापून मला द्या, तर मी माझे काळीज भाल्याच्या टोकाने कापून काढीन आणि एखाद्या शांत सरोवरातून कमळ खोडून आणून देवावर वाहावे त्याप्रमाणे माझे हृदय कमल त्या याचकाच्या पदरी मी अर्पण करीन. आज जर कुणी माझे रक्त व मांस मागितले तर मी आनंदाने देईन. माझे काम करण्यास कुणीही नाही अशी रड माझ्याजवळ कुणी गाईल तर मी त्यास सहाय्य करण्यासाठी माझे सिंहासन सोडून जाईन. देवाने दिलेली सर्वात मोठी देणगी हे जे दोन डोळे, तेही जर एखाद्याने मागितले तर वृक्षावरची दोन फुले तोडून द्यावीत त्याप्रमाणे ही माझी नेत्रपुष्पे मी त्या याचकास देईन. माझ्या देहाचा असा प्रकारे उपयोग करण्यास जर मला संधी मिळेल तर मला किती बरा आनंद होईल. राजाचे मन प्रजेवरील प्रेमाने आज भरून आले होते. तो शुचिरभूत झाला. त्याने स्नान केले, शृंगारलेल्या हत्तीवर बसून तो भिक्षागृहाकडे गेला. राजाच्या प्रशांत भालप्रदेशावर आज अलौकिक तेज दिसत होते. त्याच्या नेत्रद्वयात प्रेमाची मंदाकिनी अवतरली होती. त्याच्या ओठांवर फारच मृदू व रमणीय हास्य विलसत होते. भगवान कैलासपती शंकर यांच्या मनात राजाचे आज सत्व पहावे असे आले. त्या राजाचा आज प्रातःकाळचा निश्चय कसोटीस लावून पाहण्याचे शंकरांनी ठरवले. राजाचा हा खरा निश्चय आहे की मनात हजारो सुंदर निश्चय येतात व मावळतात, तसेच हा एक लहरी विचार आहे हे भगवंतास पाहायचे होते. शंकरांनी पार्वतीस आपला मनोदय कळविला तेव्हा भक्त वत्सल पार्वती म्हणाली, प्राणप्रिया, असे कठोर वर्तन करू नये. आजपर्यंत अनेक भक्तांचा आपण अमानुष छळ केला आहे. माझे मन त्या त्यावेळी कसे तिळतिळ तुटले. श्रीयाळ चांगुना यांना किती बरं छळलं होतं तुम्ही. भक्तमणीचा असा छळ करणं उचित नाही बरं. भगवान शंकर म्हणाले, वेडीचा आहेस तू. अगं, सोनं कसोटीला लावल्यावरच मगच ते जवळ ठेवता येतं. भट्टीत घालून सोनं झगझगीत निघालं तरच त्यास मोल चढतं. परीक्षा पाहिल्याशिवाय वस्तू घेतली व मागून फसलो तर आपल्यासारखे मूर्ख कोणीच नाही. भक्तांचा मी छळ करतो, परंतु माणूस आणि नंतर मग मी त्यांचा बंदा गुलाम होतो. अक्षय त्यांचा ऋणी होतो. वा कसल्याही आघातांचा वारा मी त्यांना कधी लागू देत नाही. पार्वतीची समजूत घालून मृत्युंजयाची स्वारी मर्त्यलोकी येण्यास निघाली. शंकरांनी एका कुश्चळ अंध अतिथीचा वेश धारण केला आणि काठी टेकी टेकी व रस्ता विचारीत राजाच्या भिक्षागृहाजवळ ते पोहोचले. अंध ब्राह्मणास राजाने हात धरून सिंहासनावर बसवले. मग राजा हात जोडून म्हणाला, भगवान, किमर्थ येणे झाले? आपली काय वांछा आहे कृपा करून सांगावी. आपले मनोरथ पूर्ण करण्याचे भाग्य मला लाभेल का? अंध ब्राह्मण राजास म्हणाला, हे थोर कीर्तिमान राजा, या विस्तीर्ण पृथ्वी तलावर असे एकही स्थळ नाही की जिथं तुझ्या थोर सदय अंतकरणाची कीर्ती पसरलेली नाही. राजा, सांगू नये पण सांगतो, मागू नये पण मागतो, मी तरी काय करू? गरजवंतास अक्कल नसते. राजा, मी आंधळा आहे. या पृथ्वीवरचे व वरील गगनातील ईश्वराने निर्माण केलेले सौंदर्य मी कधीही पाहिले नाही. नद्या, झरे, उत्तुंग पर्वत, रमणीय वनराजी, चंद्रसूर्य, नीलनभाचा चांदवा, यातील लक्षावधी लुकलुकणारे तारे, या सर्वांचे वर्णन मी फक्त कानांनी ऐकतो, पण दृष्टीने पाहण्याचे भाग्य मला माझ्या नशिबी नाही मिळाले. राजा, मी आंधळा आहे. तू आजपर्यंत या विश्वाची सौंदर्य शोभा पाहण्याची संधी मला उपलब्ध करून देशील का? राजा, तू आपला एक डोळा मला दे, म्हणजे आपले दोघांचेही काम होईल. आपल्या मनात सकाळी जे विचार आले त्याची परिपूर्णता इतक्या लवकर होईल असे राजाला वाटले नव्हते. राजाला फार आनंद झाला. अंतःकरणात झालेला आनंद बाहेर व्यक्त न करता राजा म्हणाला, हे विप्रवरा, तुम्हाला या भिक्षागृहात माझ्याकडे येण्यास कुणी सांगितले? मनुष्याजवळ जी अत्यंत मौल्यवान वस्तू आहे तीच जर तुम्ही माझ्याजवळ मागत आहात, परंतु ही वस्तू देणे कठीण आहे असे नाही का तुम्हाला वाटत? त्या अंध ब्राह्मणाने उत्तर दिले, स्वप्नात परमेश्वराने येऊन तुझ्याजवळ येण्यास मला सांगितले, म्हणून मी आलो. तू देत नसशील किंवा तुला कष्ट वाटत असतील तर मी आल्या वाटेने परत जातो. राजा म्हणाला, आपली विनंती मी आनंदाने मान्य करतो. आपण एक डोळा का मागता? मी तर दोन्ही देण्यास तयार आहे. राजा अंध ब्राह्मणास आपले सुंदर डोळे काढून देणार ही वार्ता सर्व नगरात लवकरच पसरली. राजाला या वेड्या निश्चयापासून परावृत्त करावे या हेतूने सेनापती व दुसरे अधिकारी राजाकडे आले. हजारो नगरवासी तिथे जमा झाले. ते राजाला म्हणाले, महाराज, कोणत्याही गोष्टीला एक मर्यादा असते. औदार्यासही एक सीमा आहे. द्रव्य, रत्ने, माणिक मोत्यांच्या राशी, भरजरी वस्त्रांनी व मौल्यवान अलंकारांनी शृंगारलेले हत्ती, वायुवेगाचे वारू, हे सर्व काही ब्राह्मणास द्या, पण आपले हे सुंदर कमलसम डोळे देता हे काय आहे? महाराज, हा थोडा अविचार नाही का होत? राजा म्हणाला, प्रिय प्रजाजन हो आणि माझ्या मंत्र्यांनो, आपण हे सर्व सांगता हे माझ्यावरील अंधप्रेमामुळे सांगतात. परंतु थोडा विचार करून पहा बरं. शरीर हे नाशवंत आहे. निश्चयासाठी, स्वतःच्या वचनासाठी जो शरीरावर पाणी सोडतो तो इंद्रालाही पूज्य होतो. तो निश्चय पवित्र असला म्हणजे झाले. दानासारखे महापुण्य दुसरं कोणतं आहे? या ब्राह्मणास जे सुख आज पावे तो मिळाले नाही, व जे मी आजपर्यंत उपभोगिले, अगदी मनमुराद उपभोगिले, ते सुख या ब्राह्मणास आता देण्याची सुसंधी मला प्राप्त झाली आहे. यात वाईट काय आहे? ही तर आनंदाची पर्वणी आहे. नश्वर शरीर देऊन चिरंतन टिकणारी सत्कीर्ती व पुण्य यांची जोड असेल तर त्यात अयथार्थ व अविचाराचे असे काय आहे? दधीची ऋषीने आपली स्वतःची हाडे विश्वाचा त्रास जावा म्हणून नाही का इंद्राच्या हवाली केली? श्रीयाळाने पोटचा गोळा दिला. शिबिराजाने मांडीचे मांस हसत कापून दिले. मयूरध्वज राजाने आपले अर्धांग करवतीने करवतून दिले. जीमूतवाहन राजाने नागांचा प्रतिपाल करण्यासाठी गरुडास आपला देह दिला. थोरा मोठ्यांची ही उदाहरणे माझ्यासमोर आहेत. शरीर हे मृण्मय आहे. मातीचे शरीर मातीत आज ना उद्या जाणार. हे कमल पुष्पांप्रमाणे असलेले डोळे आणखी थोड्या दिवसांनी लोळ्या गोळाप्रमाणे होतील. शरीराचे सौंदर्य व इंद्रियांची शक्ती ही क्षणिक आहेत. याचा मोह कशाला धरावा? धर्म हा सत्य व शाश्वत आहे. शाश्वत धर्माचा संग्रह करण्यासाठी मी अशाश्वत देऊन टाकीत आहे. यात वेडेपणा काय आहे सांगा? राजाचे हे उदात्त भाषण ऐकून सर्वजण विस्मित झाले. नारी नर रडू लागले. त्यांच्या डोळ्यात अश्रू आले. राजास पुन्हा एकदा त्याचे मंत्री म्हणाले, राजा, तू हे सर्व कशासाठी करतोस? आपल्या जीविताकरता, सौंदर्याकरता, शक्तीकरता, कीर्तीकरता? तुझा हेतू तरी काय? राजा म्हणाला, ह्यापैकी कशासाठीही नाही. हे सर्व दान करून जो एक सात्विक आनंद मिळतो त्यासाठी मी हे करण्यास उद्युक्त आहे. राजाच्या शस्त्रवैद्यास बोलावण्यात आले. त्या शस्त्रवैद्याचे हात ते कर्म करण्यास धजेनात, परंतु करणार काय? मोठ्या कष्टाने त्याने राजाचा एक कमलनेत्र काढला. राजाने तो डोळा ब्राह्मणाच्या खाचेत बसवण्यास सांगितले. एखाद्या निलोत्पलाप्रमाणे तो डोळा ब्राह्मणास लागला. दुसऱ्या डोळ्याने त्या याचकाकडे पाहून राजा म्हणाला, आपणास माझा डोळा खूपच सुंदर दिसतोय, दुसरा डोळा तरी तुम्ही घ्याच. राजाने दुसरा डोळा पण ब्राह्मणास दिला. राजाच्या खाचा रक्ताने भरून गेल्या व ब्राह्मणाच्या मुखमंडलावर ते सुंदर विशाल डोळे ताऱ्यांप्रमाणे शोभू लागले. राजाचे चर्मचक्षू गेले, पण ज्ञानचक्षू त्यास मिळाले. त्या राजाच्या अंतःकरणात डोकावून पहा. परमेश्वर कृपेने त्यास दिव्य ज्ञान प्राप्त झाले. त्याच्या अंतरी ज्ञानदिवा प्रशांतपणे प्रकाशू लागला. ज्या दृष्टीने केवळ सत्य दिसते अशा दैवी दृष्टी देवाने त्यास दिली. त्या राजाने पुढे काही वर्ष न्यायाने व नीतीने राज्य केले आणि लोक त्याच्यापासून जगात कसे राहावे, परमेश्वर कसा मिळवावा हे शिकते झाले. थोर लोक दुसऱ्याचे दुःख स्वप्राण त्यागानेही दूर करण्यास मागे पुढे पाहत नाहीत. असा हा भारतवर्ष होता. हाच मनाचा थोरपणा आज भारतवर्षात कितपत दृष्टीला पडतो हो? आपण पैशाने गरीब झालो आहोतच, पण मनाची श्रीमंती, हृदयाची श्रीमंती, ती पण आपण गमावून बसलो आहोत. याचा प्रत्येकानं विचार करून पाहायला पाहिजे, नाही का? तर बालमित्रांनो, अशाच प्रकारच्या छान छान गोष्टी घेऊन मी तुमच्या भेटीला येत जाईन. पण मित्रांनो, ऐकत रहा आणि आपल्या प्रतिक्रिया मला जरूर जरूर कळवा. आपण भेटूया प्रत्येक शुक्रवारी. पुन्हा भेटूया.